ಹಿತಮನ ಸ್ವರೂಪಾನುಗಹ ಪರಾರ್ಥ ಪಥ ದರ್ಶಿನಂ ಖಲು ಕರೋತಿ ಸಾಚಾರತಃ ಗುರು ಸ್ಮರಣ ಪಂಕಜ ಭ್ರಮರಲೀನತಾಯನ್ಮುಖೆ ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ ಪ್ರಪಂಚರುಚಿರೀಶ್ವರಾರ್ಪಿತಮತಿರ್ಮತಾಯೇನ ಸಾ ಅಹಂಕೃತಿ ಪರಾಂಮುಖೋ ಭವತಿ ಏಕನಾಥೋ ಪರಃ ಸುಬೋಧ ರಸಜಾಹ್ನವೀ ನಯತಿ ಯಸ್ಯ ಸತ್ಸಂಗಮಂ ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ ನ ಸಂಸ್ಮೃತಿ ಪರಾ ಕದಾ ವಸತಿ ವಾಸನಾ ಚೇತಸಿ ಶರೀರಕೃತ ಚೇಷ್ಟಿತಂ ನಿಯತಿ ನಿರ್ಮಿತಂ ಮನ್ಯತೆ ಕರೋತಿ ನವಭಾವಿಕಾನ್ ಅಮೃತ ಬಿಂದು ವೃಷ್ಟಿಂಚ ಯಃ ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಿ ಸದಾ ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ ಆತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ. ಬೋಲಾ ಜಗದ್ಗುರು ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಕರಂದನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ.
सर्वांना थोडी विनंती की थोडं पुढे सरकून घ्यावं. ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. यश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा जेणे भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होय. या महिन्यातला हा जरी तिसरा रविवार असला तरी सत्संगाऐवजी नोव्हेंबर 16 ते ऑक्टोबर 17 या कालावधीत प्रत्येक महिन्यात जो तिसरा रविवार आहे तेव्हा स्वामी माधवनाथ दर्शन असा कार्यक्रम आपल्या मंडळाने ठरवला आहे. तशी त्याची निवेदने होत होती, त्यातलाच हा भाग. समर्थ म्हणतात की यश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा. म्हणूनच आपल्या इथं हजारो वर्षांपासून प्रभू रामचंद्र, भगवान गोपाल कृष्ण यांच्या कथा एका पिढीपासून दुसऱ्या पिढी सांगितल्या जातात आणि ही परंपरा सुरू आहे. पण समर्थ त्याच्या पुढे जाऊन एक पाऊल पुढे जाऊन असं सांगतात की आवडी वर्णावा परमात्मा. त्याच्यासाठी एकतर परमात्म्याविषयी आवड पाहिजे आणि परमात्म्याचं वर्णन करण्याविषयी आवड पाहिजे. परमात्म्याचं वर्णन करणं फार कठीण आहे, पण तरी किती सदैव हृदय मम स्वामी हा अभंग काय, किंवा आज मी परमहंस पाहिला हा अभंग काय. या महात्म्यांनी परमात्म्याचं दर्शन घेतलं, परमात्म्याचं वर्णन केलं आणि ते किती योग्य होत आहे आपल्या सर्वांच्या समर्थेचा अनुभवाचा आहे, आपल्या सर्वांच्या हृदयाला भिडणार आहे. पण त्याच्यासाठी तशी दृष्टी असायला पाहिजे परमात्म्याचं दर्शन घेणारी, अंतःकरणात तसा भाव असावा लागतो. माझ्याकडे तशी दृष्टी नाही, तसा भाव नाही, बुद्धीच्याही मर्यादा आहेत, साधनेच्याही मर्यादा आहेत. मराठीतले काही शब्द त्याचा नीट उच्चार सुद्धा मला जमत नाही. अशी वस्तुस्थिती असताना स्वामी माधवनाथांबद्दल कसं बोलायचं असा प्रश्न माझ्या मनात पडला, आत्ताही आहे. पण अंतःकरणातला एक विचार श्रद्धेच्या अंगाने तुमच्या पुढे मांडत आहे. असं वाटतं की आजपर्यंतच्या जीवनातली अति पवित्र गोष्ट भगवंताच्या दयेमुळे, परमेश्वराच्या कृपेमुळे आज करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळं यथामती यथाशक्ती मी तसा प्रयत्न करतो. सध्या जी प्रवचनं चालली आहेत की माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पुण्या लुटी आनंदाची करावी, सगळं स्वामीजींचं वर्णन आहे. याप्रमाणे स्वामीजींचं जीवन होतं. पण मला कसे भावले स्वामीजी. समर्थांनी सर्वोत्तम असा शब्द वापरला. सर्वोत्तम आपण हा शब्द नेहमी वापरतो, पण समर्थांनी सर्वोत्तम शब्दाची सर्वोत्तम अशी व्याख्या केली. समर्थ म्हणतात उत्तमामध्ये उत्तम तया नाव सर्वोत्तम, असे स्वामीजी होते. उत्तम भक्त होते, म्हणजे आपल्या कोणाच्या प्रशस्ती पत्रकाची त्यांना गरज नाही. पण नववेदा भक्तीतली कुठलीही भक्ती घ्या, त्यातला फार मोठा आदर्श त्यांनी आपल्या सर्वांसमोर ठेवला. आपण सर्वजण त्यांनी सांगितलेल्या मार्गाने तशी भक्ती करण्याचा प्रयत्न करत आहोत. स्वामीजी टेनिस खेळत होते, अतिशय उत्तम ते खेळत होते. उत्तम टेनिसपटू असा त्यांचा नावलौकिक झाला. स्वामीजी महाराष्ट्र मंडळात व्यायामासाठी जात असत तर सर्वोत्तम व्यायाम करणारे कसे असतात हे त्यांनी दाखवून दिलं. स्वामीजींनी संसार केला, पण सर्वोत्तम संसार कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलं. संसार करणं सोपं आहे, कारण आपण सर्वजण संसार करत असतो. पण संसार करता करताच असोनी संसारी झालो मी संन्यासी असं म्हणणं अगदी क्वचित घडतं. असं एखाद्याच्याच बाबतीत घडतं. संसार करणारे खूप असतात किंवा संसार न करणारे संन्यास स्वीकारणारे थोडे बहुत असतात. पण संन्यास संसार करत असताना संन्यासी वृत्तीने राहणं हे अगदी क्वचित घडतं. ते स्वामीजींच्या बाबतीत घडलं. सर्वोत्तम संसार म्हणजे आपल्या पत्नीविषयी आपल्या अंतकरणातली भावना व्यक्त करणं. स्वामीजींनी जे अभंग लिहिले साधक संजीवनी त्यात मातोश्री सरलाताईंवर एक अभंग लिहिला. सगळे भाव व्यक्त केले. एखादं एक सुंदर मंदिर असावं त्याचं बांधकाम जसं सुंदर सुंदर होत शेवटच्या कळसाच्या टप्प्यापर्यंत यावं तसं त्या अभंगात सरलाताईंबद्दलचे भाव त्यांनी व्यक्त करताना सगळ्यात शेवटी असा भाव व्यक्त केला की सरलाताई मी तुमच्या लोटांगणी येत आहे. आणि सरलाताईंनी त्यांना तशीच साथ दिली. स्वामीजी प्रवचनकार होते. सर्वोत्तम प्रवचनकार होते. पण ते प्रवचनकाराचे पलीकडे होते. स्वामीजी उत्तम शिष्य होते. उत्तम शिष्य कसा असावा सद्गुरूंच्या प्रसन्नतेवर ते ठरतं. स्वामी माधवनाथांना बघतानाच स्वामी स्वरूपानंदांची प्रसन्नता अति द्विगुणित झाली. स्वरूपानंदांनी जी जबाबदारी स्वामी माधवनाथांकडे दिली ती सुद्धा त्यांनी नाथ संप्रदायाचे अध्वर्यू कसे सर्वोत्तम असतात या प्रकारे दाखवून दिली. सर्वच बाबतीत त्यांनी सर्वोत्तम याच्या पलीकडचं जीवन आपल्या समोर ठेवलं. अशा स्वामीजींबद्दल बोलताना एखादी उपमा द्यावीशी वाटते. कारण उपमा दिल्यानेच भाव व्यक्त कर एक प्रयत्न होतो. जसं या महिन्यातल्या पहिल्या शनिवारी सद्भक्त श्री गजानन दादा म्हणाले की स्वामीजी हे राजासारखे होते. अतिशय समर्पक अशी उपमा त्यांनी दिली. समर्थांनी सुद्धा सद्गुरुस्तवन समास लिहिताना आधी एक उपमा दिली आणि नंतरच्या त्या ओवीत नंतरच्या चरणात ही उपमा सुद्धा कशी अलीकडची असं सांगत गेले. त्यामुळे स्वामीजींना कोणती उपमा द्यावी हा प्रश्न आहे. पण जर उपमाच द्यायची झाली तर माऊलींच्या शब्दात वार्षीय वीण सागुरू असं जसं माऊली म्हणतात तसं वाटतं. अतिशय सागर कसा असतो सागराची उपमा त्यांना द्यावीशी वाटते. सागराची लांबी रुंदी खोली काही मोजता येत नाही. सागराच्या पलीकडचं म्हणजे महासागर असे स्वामीजी होते. अथांग त्यांच्या जीवनाचा थांग पत्ता लागणं कठीण आहे. आपण प्रयत्न करायचा. समुद्र कसा पाऊस पडो न पडो तुडुंब भरलेला असतो. त्या पाण्याची स्थिती कशावर अवलंबून नाही. तसं स्वामीजींचं जीवन संतुष्टम सततम योगी असं सतत होतं. कुठलीही प्रापंचिक घटना आपल्या मनासारखी घडो न घडो अनुकूल असो प्रतिकूल असो ते ज्या स्वानंदात होते त्या तसेच राहिले. अशा स्वामीजींच्या बद्दल बोलायला मिळणं खरं म्हणजे ही भगवंताची दया आहे. त्यांच्या कृपेमुळे हे शक्य आहे. स्वामीजींनी आधी दासबोध हाती घेतला. दासबोधावर प्रवचना करायला सुरुवात केली आणि मग ते ज्ञानेश्वरीकडे वळले. आणि ज्ञानेश्वर महाराजांशी इतके एकरूप झाले की त्यांचं जीवन म्हणजे ज्ञानेश्वरी असं म्हणता येईल. किंवा दुसऱ्या बाजूने जर बघायचं म्हटलं तर ज्ञानेश्वरीतली कोणती ओवी काढावी या ओवीचा अर्थ काय की स्वामीजींच्या जीवनात बघावं की सुस्पष्ट होतं. लगेच अर्थ उलगडतो. तसं जर आपण ज्ञानेश्वरीची प्रत हातात घेतली तर आपल्याला माहिती आहे डाव्या बाजूला ज्ञानोबांनी लिहिलेल्या ओव्या आणि उजव्या बाजूला त्याचा मराठी अर्थ. म्हणजे हे सुद्धा कसं स्वामीजींकडे आल्यामुळे कळलं. जर मी स्वामीजींकडे आलो नसतो तर ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये आहे का मराठीमध्ये आहे हा प्रश्न मलाही तसाच पडला असता. मी जर स्वामीजींकडे आलो नसतो तर जसं इतर कर्मचारी किंवा पुण्यातले अनेक लोक बुधवार शनिवार रविवार साजरा करतात आणि मग पुढच्या पगाराची वाट बघतात, कदाचित माझे जीवन तसं झालं असतं. मी जर स्वामीजींकडे आलो नसतो तर ध्यानाचं महत्व माझ्या लक्षात आलं नसतं, ध्यानाला बसावं असं वाटलं नसतं, आणि स्वामीजींकडे जर आलो नसतो तर ज्ञानेश्वरीला हात नसता लावला. पण त्यांच्यामुळे ज्ञानेश्वरी हातात आली. पण मग वाचताना कधी कधी कसं होतं, एखादी ओवी अडते, तसं प्रत आहे, आपण बघतो डाव्या बाजूला ओव्या आहे, उजव्या बाजूला अजून त्याचा सोपा अर्थ आहे, पण तरी सुद्धा काही ओव्या अशा आहेत, काही शब्द असे आहेत, काही अर्थ असे आहेत की ते वाचून लक्षात येत नाही. माऊली एका ओवीत असं म्हणतात, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. वाचली ओवी वाचली त्याचा इकडचा अर्थ वाचला, पण जोपर्यंत असे शब्द ऐकू येत नाहीत तोपर्यंत याचा नेमका अर्थ समजणार नाही. किंवा ज्यांनी हे ऐकलंय त्यांना हे लगेच समजेल. आपण इथं केंद्रात मनोगत ऐकतो, कसा भाव साधक व्यक्त करतात. स्वामीजींचं प्रथम दर्शन झालं, संपूर्ण भावाने त्यांना नमस्कार केला. स्वामीजी म्हणाले, येत जा. जसं अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य, तसंच येत जा हे आपल्या सर्वांसाठी एक महावाक्य ठरलं. कित्येकांची जीवनं बदलली ते ऐकून आपल्याला आनंद व्हायचा. स्वामीजी प्रवचन झालं, निघाले की हरी हरी असे दोन शब्द उच्चाराचे. खरं म्हणजे हा शब्दांचा उच्चार आपणही करू शकतो, पण त्यांच्या उच्चारात शब्द जैसे कल्लोळ अमृताचे हा अर्थ बरोबर ध्वनित होतो. स्वामीजींनी जर कधी एखाद्या साधकाची वैयक्तिक विचारपूस केली तर त्याच्या हृदयात हीच भावना. माझा एक लहानपणीचा मित्र होता, मुलगा झाला, त्याची सव्वा महिना झाला की कसबा गणपती जोगेश्वरी यांना ते जाऊन आले, आणि त्याने असा एक विचार मांडला, शेखर त्याचं नाव, तो म्हटला की स्वामीजींकडे याला घेऊन जायचं, तू सांग आणि तू बरोबर ये. स्वामीजींच्या कानावर मी घातलं, त्यांनी दिलेल्या वेळेप्रमाणे ते दोघं नवरा बायको नवीन बाळ आणि मी आम्ही असं गेलो. स्वामीजी म्हणाले, सरला त्यांना त्यांनी हाक मारली, अगं हिची ओटी भर. त्यांच्या कडनं हे वाक्य ऐकायला मिळालं तर दोन्ही या नवरा बायकोंच्या चेहऱ्यावरचा आनंद मी बघितला. भिडले ते जाऊन शब्द जैसे आतमधला कल्लोळ चेहऱ्यावर प्रकट झाला. सरला त्यांनी ओटी भरली, आम्ही तिघांनी स्वामीजींना नमस्कार केला, आता निघायचं यात. आणि स्वामीजींनी असा एक प्रश्न, असं एक वाक्य उच्चारलं की गिरीश कसा आहेस. माझं नाव ऐकल्यावर त्यांच्या मुखातून माझं नाव आणि माझा वैयक्तिक चौकशीचा भाग, आपुलकीचा भाग लक्षात आलं. शब्द जैसे कल्लोळ काय असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी लिहिली, ऐसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे, आता पुरे कोण म्हणे आकर्णिता. ओवी वाचली, इकडे अर्थ वाचला, पण जोपर्यंत ही रसाळ वाणी कानावर येत नाही तोपर्यंत हा अर्थ कोणालाही समजणार नाही. खरं म्हणजे संतांची अशी इच्छा आहे, व्यक्त करतात की ज्ञानेश्वरीतली एक ओवी अनुभवावी. मला खात्री आपल्या इथले सर्वांनी असं म्हणू शकतात, विधान करू शकतात की आम्ही एक ओवी अनुभवली, आत्ता अनुभवत आहोत. कोणती ओवी? हीच ओवी, ऐसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे. ज्ञानाचं बोलणं आपण ऐकलं, किती रसाळपणाने ते सांगत होतं ते ऐकलं, कोणीच म्हणणार नाही का आता हे पुरे व्हावं. ही ओवी आपण सर्वांनी अनुभवली, अनुभवत आहोत. स्वामीजींच्या बोलण्यात ज्ञान होतं तशी भगवत भक्ती होती. भगवंताबद्दलचा भाव होता, प्रेम होतं, साधकांबद्दलचा आदर होता, आपुलकी होती. स्वामीजी जेव्हा दासबोधावर बोलत होते, बोलत असत, म्हणजे सत्यसाई निलेममध्ये प्रत्येक सोमवारी ते दासबोधावर बोलायचे आणि बुधवार आणि शुक्रवार ज्ञानेश्वरीवर, रविवारी सत्संग. प्रत्येक वेळेची शैली त्यांची वेगवेगळी होती. दासबोधावर स्वामीजी जेव्हा प्रवचन करायचे तेव्हा समर्थांसारखे रोखठोक बोलायचे. आपण बघा, दासबोध थोडा जरी असं वरवर वाचला, मूर्ख लक्षण समर्थांनी सुस्पष्ट सांगितलं. काय मूर्ख लक्षण? स्वामीजी त्याच पद्धतीने बोलायचे. परत मूर्ख लक्षण, स्वामीजी तसंच बोलायचे. बद्ध लक्षणही समर्थांनी सांगितलं, पण मागच्या रविवारी आपण त्याच्यावर एक सुंदर प्रवचन ऐकल्यामुळे आता त्याच्यावर मी फार बोलत नाही. स्वामीजी जेव्हा बोलायचे तेव्हा असं वाटायचं समर्थ बोलत आहेत. स्वामीजी सज्जनगडावर गेले होते, ती त्यांची तशी सज्जनगडाची शेवटची असे हे ठरली. तेव्हा सुनीलजी चिंचोळकर, मारुतीबुवा, मोहनबुवा, सर्व तरुण मंडळी त्यांनी याचं सगळं नियोजन केलं, तो उपस्थित होते. ज्या आवेशाने स्वामीजी बोलले असं वाटलं की समर्थच प्रगट होऊन या देहाच्या द्वारे बोलत आहेत. आणि ज्ञानेश्वरीचं प्रवचन जर बघितलं तर ज्ञानोबांना सर्व वारकरी काय किंवा महाराष्ट्रातली जनता काय माऊली म्हणतात. माऊलीचं अंतकरण कसं असतं? आपण जरी चुका केल्या, चुकलो, केल्याने करतच असतो, पण आई पोटात घालते आणि प्रेमाने बोलते, प्रेमाने समजून सांगते. स्वामीजी जेव्हा ज्ञानेश्वरीवर बोलत असत तसं माऊलींसारखं बोलत असत, प्रेमाने बोलत असत. कधीही त्यांनी प्रवचनात श्रोत्यांवर टीका केली नाही, आदर राखला, खूप प्रेमाने बोलत. स्वामीजी जेव्हा सत्संगात बोलत होते, बोलत असत, तेव्हा वाटायचं नाथ संप्रदायाचे अध्वर्यु कसे बोलतात. आणि ते जे साधे बोलत असत, आपण जर वैयक्तिक भेटीला गेलो साधे, ते सुद्धा असं बोलणं साठवून ठेवावं असं वाटत असत. रसाळवाणी, तुकोबांच्या शब्दात मोकळे मन रसाळवाणी. स्वामीजींचा प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी सर्वजण आतुर असत. ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी लिहिली, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. या ओवीवर आपण कित्येक वेळेला केंद्रातल्या कार्यक्रमात म्हणजे परिसंवाद आयोजित केलेला आहे. ओवी वाचली काय, जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे. पण हे समजणार कधी, कसं समजणार? स्वामीजींना बघता क्षणी दर्शनी समाधान, लगेच समजतं की ज्याला ज्ञान ज्ञान असं म्हणतात किंवा जिथं माऊली उल्लेख करतात ते ज्ञान म्हणजे हेच ज्ञान. एवढे मोठे स्वामीजी होते, ज्ञानाने परिपूर्ण, आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कारी महापुरुष. पण आपल्या इथल्या प्रत्येक साधकाला जर काय अडचण आली तर पहिला मदतीचा हात त्यांचा असायचा. तेव्हा हे ज्ञान बाजूला असं, प्रेम असायचं, सर्व काही. कोणाचाही त्यांनी अवेअर केला नाही. समोरची व्यक्ती कोणत्या परिस्थितीत आहे हे न सांगता ते समजून घेत असत. त्याचा आपल्याला फार असा उल्लेखही करावा लागायचा नाही. काय त्यांच्याकडे अद्भुत शक्ती होती कोणाला माहिती. एखादी समस्या घेऊन आपण जर त्यांच्या पुढे गेलो तर जणू काही त्यांना आधी माहिती आहे अशा पद्धतीने ते बोलत असत. माझ्या बाबतीत एक प्रसंग झाला, म्हणजे त्याच्या आधी त्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. मला माहिती आहे आपण सर्वजण पुढे मिलिंदानंचं ऐकण्यासाठी आतुर झालेले आहात. एकदा माझ्या अपार्टमेंटच्या तिथं असा एक प्रसंग घडला, म्हणजे वेल्हाळवाडा आपल्याला आपण सगळ्यांनी बघितला आहे. मागनं आपण असे आलो की पुन्हा जे माझ्या अपार्टमेंटच्या दिशेने जे दार आहे तिथून आपण बाहेर पडू शकत असो. एकदा एका रात्री म्हणजे अंदाजे 1:30-2 सुमाराला मागनं असा एक मुलगा पळत आला. त्याच्या पाठीमाग त्याला मारण्यासाठी अजून 2 जण हातात तलवार येते घेऊन ते धावत आले. म्हणजे मी असं सांगतोय की तुम्हाला वाटायचं मी हे प्रत्यक्ष बघितलंय, तसं नाही, आम्ही तेव्हा बघितलं रे पण मी ऐकलं. तो मुलगा असं मागनं आला, पळत पळत पुढे आला, जे वेल्हाळवाड्याचं दुसरं दार होतं तिथून पुढे आला. आणि मग कुठं जायचं, डावीकडे रस्ता आहे, रस्ता म्हटलं तर मागच्या लोकांना समजतं की म्हणून कुठेतरी शिरणं त्याला आवश्यक होतं. तर तो समोरचा जो माझ्या अपार्टमेंटचा जिना होता त्या पायऱ्या चढून वरती गेला. त्याच्या पुढं वरती गच्ची, तिथं त्या तेव्हा कुंड्या इथे ठेवल्या होत्या, तिथं तो लपून बसला आणि समव थोडक्यात वाचला. तो या मागे जे पडणारे मुलं होते त्यांचाही तिथं गोंधळ झाला, इकडे जावं का तिकडे जावं. म्हणजे हे कळलं कसं की दुसऱ्या दिवशी केंद्र होतं, त्याच्यात ही चर्चा झाली. सगळ्यांनी असं हे सगळं सांगितलं, वर्णन केलं, तिथल्या रहिवाशांनी वर्णन केलं, त्याच्यामुळे हे सगळं असं डोळ्यापुढे आलं. सगळ्यांनी ऐकलं, पण एक गुरुभक्त कसा असतो, उत्तम शिष्य कसा असतो. मकरंदनाथांच्या मनात असा एक विचार आला, ठीक आहे यावेळेला काही झालं नाही पण जर असं परत जर घडलं तर तिथं जे इतर फ्लॅट ओनर होते ते सगळे वयस्कर 70-60 ओलांडलेले, स्वामीजी एकटे, त्यांच्या सहाय्याला कोण. अशा चिंतनातून एक विचार पुढे आला, त्यांनी काय केलं, काही नावं काढली तरुणांची, तरुण साधकांची, त्याचे 2 भाग केले, विवाहित आणि अविवाहित. तेव्हा स्वामीजी इथं अध्यात्म मंगल धामला प्रवचन असायचं, ते इथं यायचे प्रवचनाला. सगळे म्हणून 1-2 तास रविवारी त्यांना लागायचे, घरातून निघालं इथलं ध्यान प्रवचन. कित्येक दिवस ते स्वतः रात्री माझ्या अपार्टमेंटला एकटे झोपायला जायचे. म्हणजे ही पद्धत सरलाताईंपर्यंत चालू होती, पण त्याची पार्श्वभूमी तेव्हा, आता अनेक तरुण मुलं यात सहभागी झालेले आहेत, पण कोणाच्या ही कल्पना त्यांची होती. ते आधीच जायचे, स्वतः एकटे जायचे झोपायला, आणि मग नंतर आपल्याला माहिती त्यांच्या सहकारी. आणि मग त्यांनी असं केलं की जे विवाहित आहेत त्यांनी जेव्हा स्वामीजी इथं ध्यानाला येतील तर तिथं 2-2.5 तास तिथं थांबायचं माझ्या अपार्टमेंटला. तसं मला त्यांनी निरोप दिला की या रविवारी तू थांबशील का, हो म्हटलं. पण निरोप सुद्धा कसा, इतका असा सविस्तर सगळ्या बारीक सारीक सूचना दिल्या. पहिलं ते म्हणले या कालावधीत ध्यानाला बसायचं नाही, ध्यान जे करा घरी जाऊन करायचं. तिथं माझ्या अपार्टमेंटला लोखंडी दरवाजा आहे, तो लावून घे, आतकडे लावून घे, खाली अशी एक तिथं पट्टी आहे आणि वरती जाळी आहे, 1/4 खालचा पोर्शन असा आहे, तिथं बस म्हटले. आणि दूधवाला, पेपरवाला या व्यतिरिक्त कोण कोण आलंय तुला सांगता आलं पाहिजे, अशा इतक्या सूचना त्यांनी म्हणजे त्या दिवशी दिल्या. पहाटे काय झालं, 2:45 सुमाराला माझी मिसेस म्हणजे असं बॉर्डर 8वा संपत आला न आला, 9वा लागतो ना लागतोय या पिरियडमध्ये, या हिच्या पोटात दुखायला लागलं. आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. साधारण 5:45-6 सुमाराला डॉक्टर आले, त्यांनी तपासलं आणि ते म्हटले की खूप बीपी वाढलेलं आहे, अमुक तिच्या इतर आहे. आता जर आज जर डिलिव्हरी झाली तर बाळाची शाश्वती नाही आणि आईचंही काय सांगता येत नाही. तोपर्यंत घड्याळाकडे लक्षच नव्हतं किंवा पुढे आपण एक शब्द दिलाय. माझ्या मनात असा एक विचार आला की 3:45 ते जवळजवळ 6:15 असा होत आले. साईबाबांचं अजून एकदाही नाव नाही, स्वामीजींचं नाव नाही. आणि मग हे आठवलं की आपण मकरंदनाथांना शब्द दिलाय. मी म्हटलं काही क्षण डोळे मिटले तर माझ्या मनात पहिला विचार असा आला की जे यांनी सांगितले ते ऐकायचं. मकरंदनाथांनी जे सांगितले त्या भरोश्यावर हे इथे येणार. आणि एखाद्याला इथलं प्रवचन संपून जर माया अपार्टमेंटला आले आणि कोणी नाही, गिरीश नाही, गिरीश काय कोणी, ज्या व्यक्तीला त्यांनी निरोप दिला ते खात्री आहे त्याला 100% ती व्यक्ती तिथं असणार. मी गेलो. गोळे काका असे माझ्या पुढेच पायऱ्या चढत होते. काकांनी बेल वाजवली, त्याच्या पाठीमागे मी उभं राहिलो. फार मनकवडे होते स्वामीजी. बाहेर आले, दार उघडलं, माझ्याकडे बघितलं, मला म्हणले आज तू का? म्हटलं हो. त्या हो मध्ये काय अशी ताकद नव्हती, काही नव्हतं, मान हलवले. स्वामीजी सगळं त्यांचं कॅल्क्युलेटेड असायचं, सगळं मिनिटावर त्यांचं हे होतं. पायऱ्या उतरायला लागले तोपर्यंत सरला ते बाहेर आल्या. सरला ते कुलूप लावत होत्या. कुलूप लावायला जो काही वेळ तो पहिला 4-5 पायऱ्या उतरून जो पहिला प्लॅटफॉर्म आहे तिथपर्यंत स्वामीजी आले आणि त्यांनी मागं बघितलं. मी तिथंच होतो. स्वामीजी मला म्हणले अरे डिलिव्हरीचं काय? अरे बापा, म्हटलं. मी म्हटलं कसं झालं की इकडं सरला ते उभे आहे, इकडं तो कठाडा असा भिंतीचा जिन्याच्या तिथला, त्याच्यातून वाट काढत मी म्हटलं इथून बोलण्यापेक्षा असं पुढं जावं. काका खाली उतरलेले होते. आणि कसं सांग, कारण वेळ पण नव्हता, काय काय सांगणार. फक्त मी एक दोन वाक्यात त्यांना सांगितलं की आज ऍडमिट केले आणि डॉक्टर म्हणतात की जर आज डिलिव्हरी झाली तर काय. झट दिशी स्वामीजी म्हणाले आज काय डिलिव्हरी होत नाही, आपण आल्यावर बोलू. आणि लागले उतर. झालं प्रवचन, झालं, स्वामीजी आले, काकांनी सोडलं, स्वामींनी मला आज बोलवलं. त्यामुळे समोर ध्यान मंदिरात बसलो होतो. तेव्हा पुण्यात, म्हणजे पुण्यात सगळे महाभारत ही मालिका दाखवली जात होती, खूप लोकप्रिय झाली होती. पुण्यातल्या रस्त्यांवर शुकशुकाट असायचा. सरलाताईंनी स्वामीजींना दूध दिलं. स्वामीजी म्हणाले गिरीशला पण दे. मी म्हटलं आता दूध घेऊन निघायचं असं. म्हणजे स्वामीजी म्हणाले बस आता महाभारत बघायचं. अरे बापरे, महाभारत बघायचं ऐकल्यावर म्हणजे हल्ली कसं आहे की जावयांवर मुलासारखं प्रेम करतात, कुटुंबातलंच मानतात. पण 28-30 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे क्वचित एखाद्याच्या वाट्याला असं यायचं भाग्य. महाभारत म्हटल्यावर काय की मला ते सासूरवाडी आणि जावई यातलं जे महाभारत आहे ते दिसायला लागलं. पण आता स्वामीजींची आज्ञा, स्वामींनी सांगितलं बस बसायचं, काही चालवायचं नाही. बसलो. सगळं महाभारत बघितलं. आत ये म्हटले. आतमध्ये गेलो. सगळं सांगितलं. त्यांनी एक प्रसादाची पुडी घेतली. तिथं आधी तुकाराम महाराजांच्या फोटोला, मग ज्ञानोबांच्या, आणि सगळ्यात शेवटी स्वामी स्वरूपानंदांचा जो देव्हाऱ्यातला फोटो आहे त्याला लावले. म्हटलं दे आणि उद्या काय होईल ते मला सांग म्हटले. असं मग मी गेलो तिकडं दिलं. संध्याकाळपर्यंत म्हणजे त्यांचं बीपी ते कमी झालं. सोमवारी डिलिव्हरी झाली. सांगायला गेलो त्यांना मुलगा झाला. समर्थाने अशी एक ओवी लिहिली, मनी धरावे ते होते, विघ्न अव्वेचे नासून जाते, कृपा केल्या रघुनाथे प्रचित येते. सगळी डिलिव्हरी ते झाली डिस्चार्ज. माझ्या मनात होतं की एकदा तरी कसं बोलणार स्वामीजींचा, एक आदरयुक्त भीती होती. पण कसं की सद्भक्त रामधुमाळ, रामधुमाळ म्हणजे स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा अविभाज्य भाग. जी मुलं सेवा करत होती, मंडळाच्या साठी झिजत होती, त्यांच्यावर स्वामीजींचं प्रेम होतं. राम त्यातलाच. त्याचं नुकतंच लग्न झालं होतं म्हणून त्याच्या मनात एक पाद्यपूजा स्वामीजींची करायची असं होतं. तो सुभाषनगरमध्ये जे कल्याणांचं घर आहे तिथं तिसऱ्या मजल्यावर राहत होता. 10:30 स्वामीजी आले. स्वामीजींच्या एका बाजूला राम होता, एका बाजूला सद्भक्त गिरीश वर्दे होता. स्वामीजींच्या पाठीमागे सरलाताई होत्या, सरलाताईंच्या पाठीमागे मकर. आता हे सगळं मला कसं आठवतं, कारण मी असं पुढे यांच्यातून मार्ग पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या मनात असं होतं की स्वामीजींच्या कानावर घालावं की कार्यक्रम संपल्यावर 1-2 मिनिटं माझ्यासाठी काढाल का. स्वामीजी कसे झपाझप पावलं टाकत तोपर्यंत पहिला मजला आला. मी आपला मागाच राहिलो. ज्या घरात खोलीत बाळबाळांचे नसतात तर त्याचा एक विशिष्ट वास असा बाहेर येत असतो. बरोबर स्वामीजी तिथे असं टर्न मारताना म्हणाले, मागं बघितलं ते म्हणले बाळबाळांचे इथंच दिसतात. ते म्हटले 2 मिनिटं ते आधी आले होते. चल म्हटले आपण आज जाऊ. जी इच्छा होती की त्यांनी बघावं ती पूर्ण झाली. आधीच ते आतमध्ये आले आणि मग याच मालिकेतला एक शेवटचा प्रसंग सांगता. मग 1.25 महिना इथे झाला. मला असं माझ्याही मनात होतं की आपण याला घेऊन स्वामीजींच्या कडे जावं, दर्शनाला जावं. आम्ही गेलो. स्वामीजी म्हणाले, काय रे काय नाव ठेवलं? ते म्हटलं साईदास आणि गौरव. तर ते म्हटले गौरव नाव छान आहे आणि तिथं जो तुकाराम महाराजांचा फोटो होता त्याच्याकडे स्वामीजींची नजर केली आणि स्वामीजींनी लगेच असं म्हणाले, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू असं ते म्हणाले. आणि हे म्हणल्यावर ते म्हणले तुकोबा. मग त्यांनी ज्ञानेश्वरीतली ओवी उच्चारली, का भूमीचे मार्दव सांगे कोंबाचे लवलव, आचार विचार आणि सुकुलनाचे. मधला शब्द मी गाळला कारण तो शब्द ज्या शैलीत त्यांनी उच्चारला तसं मला जमणार नाही. गौरव थोडे हसले. मग म्हणाले ज्ञानोबा, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु. परत हा शब्द अजून वेगळ्या पद्धतीने त्यांनी उच्चारला. म्हणजे एकीकडे हे शब्द कानात साठवावे का त्यांचा चेहऱ्यावरचा भाव हृदयात साठवावा अशा द्विधा मनस्थितीत मी होतो. हसले, खूप बरं नव्हतं त्यांना तेव्हा, त्यांना पण हसले. अशा स्वामीजींच्या बद्दल खूप आठवणी, खूप प्रसंग, खूप त्यांचं वर्णन करावं असं वाटतं. पण जसं ते शेवटी शेवटी सगळं ज्ञानेश्वरीमय जीवन त्यांचं, तसं शेवट करताना ज्ञानोबांची एक ओवी 8व्या अध्यायात माऊली असं म्हणतात, तैसे हरपले आपण ते पावे, ते संतान ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. अबोधत असल्यामुळं तैसे म्हणजे त्यांनी अशा आधी काही उपमा उदाहरणं दिली. आणि अज्ञानामुळं आपण मी आत्मा आहे हा बोध विसरलो. ज्ञानोबांनी त्याच्यावरचा उपाय सांगितला. ते म्हणाले ज्याला असं वाटेल की हा बोध परत प्राप्त व्हावा तर त्याने काय करावं असा उपाय सांगताना माऊली असं म्हणतात की संतांबद्दल बोलावं किंवा संतांबद्दल ऐकावं की जे हरवलंय ते बरोबर मिळेल. माझी सुद्धा स्वामीजींच्या चरणी अशीच प्रार्थना आहे की अनेक जन्म आणि या आयुष्यातला खूप मोठा काळ मी देह या अबोधात गेलेला आहे, पण याच अबोधाचा हात धरत मी आत्मा आहे या बोधात यावं असं मात्र स्वामीजींच्या कडे आल्यामुळं मला वाटायला लागलं. असं घडावं ही स्वामीजींच्या चरणी अंतकरणापासून प्रार्थना. हरिओम तत्सत्. सद्भक्तांनी लिहितात. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सद्भक्त गिरीश दादाजा स्वामी माधवनाथ दर्शन या मालिकेतल्या दुसऱ्या पुष्पानंतर वस्तुतः स्वामीजींचं प्रबोधन ऐकण्याच्या आतुरतेने आपण सर्व जमलेले आहात याची मला कल्पना आहे. स्वामीजींची तब्येतीला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे त्यांनी आज केंद्रात येण्याचं टाळलं आणि त्यांनी मला अशी आज्ञा केली की गिरीशनंतर जो उरलेला वेळ आहे त्याच्यामध्ये तू बोल. पण मी गिरीशला फोन केला की तू असा बोल की वेळ चुरवू नको. परंतु तो फार नियमाने चालणारा माणूस असल्यामुळे बरोबर 20 मिनिटं असताना त्यांनी त्याचा आवर्त घेतला आणि त्यांनी कार्यक्रमाच्या आधी मला एक असा धाक घातला की आज अभंग नाहीयेत. तर मी म्हटलं अरे आज तर मी नेमकं स्वामींना आवडणाऱ्या अभंगांबद्दल बोलणार होतो. पण तो म्हटला बोललं तरी चालेल पण गाऊ नकोस. म्हटलं चालेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वामीजींच्या कार्याचा आत्मा काय होता, तर तो म्हणजे त्यांनी केलेलं प्रबोधन. आणि त्यांच्या प्रबोधनाचं मुख्य अंग होतं त्यांचं निरूपण किंवा त्यांनी केलेली प्रवचनं. नुसती प्रवचनच नव्हे तर वेगवेगळ्या वेळेला केलेलं स्फुट प्रगटन किंवा सत्संगांमध्ये दिलेली उत्तरं किंवा पाद्यपूजेच्या निमित्तानं दिलेलं आशीर्वचन अशा वेगवेगळ्या प्रकारांनी स्वामीजी त्यांच्या अवतीभोवती जो समुदाय होता त्यांच्या अवतीभोवती जे साधक होते त्या साधकांमध्ये प्रबोधन करत होते. त्यांच्या प्रबोधनाचं एक अजून अंग होतं ज्याचा कधी कधी आपल्याला थोडासा विसर पडतो, तो म्हणजे त्यांच्या एकूण सगळ्या कथनामध्ये त्यांनी केलेली अभंगांची पेरणी. स्वामीजी त्यांच्या निरूपणांमध्ये तर अनेक अभंगांचे दाखले देत असत, परंतु ते आपल्या इथे येणाऱ्या साधकांना वेगळे वेगळे अभंग किंवा भजनं म्हणायला सांगत आणि तो सुद्धा त्यांच्या प्रबोधनाचाच एक भाग होता असं माझ्या लक्षात यायला लागलं. मला आठवते तेव्हापासून सगळ्यात प्रथम स्वामीजींच्या दुकानात कधीतरी गेलो असेल सप्टेंबर महिन्यात 1979 सालच्या. तर त्यावेळेला तिथे गेल्यानंतर स्वामीजी स्वतः शिवमहिम्न वाचत होते, खूप गोड आवाजात वाचत होते. शिवमहिम्न वाचन झाल्यानंतर आम्ही सगळी मुलं बसलो होतो, त्यांनी आमच्याबरोबर सद्भक्त मिलिंद वाटवे होता. आपल्यातल्या काही जणांना तो आठवत असेल, तो बरेच वर्ष यायचा बंद झाला. परंतु त्याचा आवाज भारी गोड होता आणि स्वामीजींनाही तो खूप आवडायचा त्याचा आवाज. त्याला त्यांनी अभंग म्हणायला सांगितलं. माझ्या आठवणीप्रमाणे तो नाथ महाराजांचा एक गोड अभंग होता. एक दोन ओळी म्हणले तर चालेल. आम्हा नादी विठ्ठलू छंदी विठ्ठलू हृत्पदी विठ्ठलू मिळतसे. खूप गोड नाथांचा अभंग आहे आणि तो मिलिंदला त्यांनी म्हणायला सांगितलं. तो मिलिंदनी म्हणला तो अभंग जेव्हा चालू असायचा त्यावेळेला आपल्याला तो आवडायचाच, परंतु त्यावेळेला स्वामीजींचे चेहऱ्यावरचे जे भाव असायचे ते बघण्यासारखे असायचे. ते खूप मुळात त्यांची मुद्रा प्रेममय असायची आणि त्या अभंगानी तो जणू अभंग त्यांच्या हृदयाला स्पर्श करून जायचा. असंच एकदा एका कार्यक्रमानंतर उत्सवानंतर सगळी आवरावरी केली होती, सगळ्या सतरंजा गोळा केल्या, ते हुजूर पागेमध्ये कार्यक्रम झाला आणि सतरंजांवर गाडी येणार होती सतरंजा नेण्यासाठी आणि खुर्च्या वगैरे सगळ्या आधीच पांडववाल्यांनी गायब केलेल्या होत्या, त्यामुळे स्वामीजींना बसण्यासाठी काही नव्हतं. म्हणून त्या सतरंजाच्याच गठ्ठ्यावर स्वामीजी बसले आणि आम्ही सगळे त्यांच्या भोवती बसलो. आणि मग ते मिलिंदला म्हणले की मिलिंद अभंग म्हण, तर त्यांनी तो निर्गुण पंथ निराला हा अभंग म्हणला. आता मी सगळे नाही गाणार, तर तो ऐकत असताना स्वामी इतके तन्मय झाले आणि त्या एक एक त्याच्यातले जे शब्द आहेत आणि त्याच्यामध्ये जे विचार व्यक्त झालेले त्या अभंग त्या प्रत्येक विचारासरशी ते त्याच्याबरोबर एकरूप होत होते. निर्गुणाचा पंथ काय होता कोणाला ठोक, मला अजूनही तो कळलाय की नाही शंकाच आहे, परंतु तो खरंच खूप निराळा आहे. आणि तो ऐकता ऐकता स्वामीजी किती निराळे होऊन जात होते. स्वामीजी त्या सगळ्या आमच्या समूहातनं कुठेतरी दूरवर निघून गेल्यासारखे वाटायचे, इतके ते त्या अभंगाशी तन्मय व्हायचे. दुकानामध्ये मी योगिनीताईंची भजनं ऐकली, ताराताईंनी भरलेले अतिशय गोड अभंग मी ऐकले. ती एक तुकोबांचा अभंग तेव्हा म्हणायची, कई ऐसी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. तर तो ऐकत असताना स्वामीजींच्या मुखावरचे जे भाव असायचे ते असं वाटायचं की कदाचित तुकोबांना जेव्हा हा प्रथम हा पवित्र अभंग स्फुरला असेल त्यावेळेला हेच भाव त्यांच्या मुखावर उमटले असतील. त्याच्यात जी आर्तता त्या अभंगामध्ये आहे, त्याच्यामध्ये जी तळमळ प्रकटलेली आहे, ती सगळीच्या सगळी स्वामीजींच्या मुखावर उमटायची. हे प्रबोधनाचं कुठलं तरी हे अद्भुतच तंत्र आहे असं मला वाटतं. ते अभंग म्हणत असताना कधी कधी मला असं वाटायचं की त्यांच्या आवाजाला विश्रांती हवी म्हणून ते अभंग म्हणायला सांगतात, परंतु अभंग हे त्यांच्या प्रयोजनाचं माध्यम, त्यांच्या प्रबोधनाचं माध्यम होऊन गेलेलं होतं हे आता विचार करताना लक्षात यायला लागलं. कधी कधी ते स्वतः पण अभंग म्हणायचे, त्यांना गाण्याची खूप आवड होती, गाण्याची आवड होती आणि गाण्याची जाण सुद्धा त्यांना खूप होती. त्यांना राग सगळे बहुतेक कळायचे, उत्तम वाजवलेलं त्यांच्या लक्षात असायचं, उत्तम गायन त्यांच्या लक्षात असायचं, शास्त्रशुद्ध गायन आणि शास्त्रीय गायनावर आधारित म्हणलेले अभंग ह्या सगळ्यांचं त्यांना उत्तम आकलन असायचं. आणि त्यामुळे त्यांना ताल ठेका कुणी चुकला तरी त्यांच्या लक्षात यायचं. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांना त्या दुकानात जी खुर्ची होती त्या खुर्चीला हात होते, त्यांच्या लाकडी खुर्चीला, त्याच्यावर ते ठेका धरायचे तबल्यासारखा. त्यांच्या घरी जेव्हा प्रवचन व्हायची तेव्हा त्यांच्या पुढे असं एक लाकडी चौरंग होता आणि आत्तासारखं असं त्याच्यावर असं स्पॉन्जचं असं पॅड तयार केलेलं नव्हतं, तर ते त्याच्यावर वाजवायचे कोणी अभंग म्हणायला लागलं की. प्रवचनानंतर सुद्धा स्वामीजी जो अभंग म्हणायचे तो सांगतो, तो बाबा महाराज गर्द्यांचा एक खूप सुंदर असं भजन आहे, एकेची काळी भोगी तो ज्ञानी संसार परमार्थ दोन्ही, आपण मकरंदनाथांकडनं सुद्धा तो ऐकलेला आहे. तो खूप गोड आवाजात भळते. त्याचा आवाज वेगळाच होता, त्या आवाजाची नक्कल करणं अशक्य आहे. परंतु त्याच्यामध्ये काय काय होतं असं मी नाही सांगू शकणार, पण असं काहीतरी कुठल्या तरी एखाद्या पोळ्यामधनं मधाचे थेंब 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 गळावेत असं त्यांचा आवाज वाटायचा. खूप अगदी शास्त्रीय, खूप ताना घ्यायचं वगैरे असं काही नाही, एका पट्टीत म्हणायचे. पण त्याला गोडवा होता. आपल्यातल्या बहुतेकांकडे ती सीडी असेल त्यांच्या अभंगांची, त्यांनी म्हणलेल्या अभंगांची. आणि ते सुद्धा अभंग स्वतः म्हणायचे, तेव्हा सुद्धा ठेका धरायचे अभंग म्हणत असताना. प्रवचन झाल्यानंतर त्यांच्या घरी सत्यसाई निलम भागेश्वर निवासमध्ये त्यांची प्रवचनं जेव्हा व्हायची, तेव्हा ती प्रवचनं झाल्यानंतर सुद्धा ते कधी कधी अभंग म्हणायला सांगायचे. त्यावेळेला सुद्धा माझ्या लक्षात राहिलेले अभंग म्हणजे सद्भक्त कांचनताई आणि सुमित्राताई या दोघी बहिणींना ते एकत्रित एक दोन गवळणी म्हणायला सांगायचे. बाळसगुण गुणाचे तान्हे ग, बाळसगुण गुणाचे तान्हे, बाळ दिसते गोजिरवाणे ग, बाळ दिसते गोजिरवाणे, काय सांगता गारहाणी ग गोकुळच्या नारी. खूप गोड ही गवळण आहे, नामदेव महाराजांची आहे. त्याच्यात सगळ्या श्रीकृष्णाच्या लीला सांगितलेल्या आहेत आणि त्या गवळणी सगळ्या यशोदेकडे तक्रारी करत असतात की हा कसा वागतो आमच्याशी. तर ती म्हणते की तुम्हीच त्याच्याशी विचित्र वागता आणि माझ्याकडे तक्रार घेऊन येता वगैरे असं ते सगळं भांडण असायचं. आणि शेवटचं त्याच्यातलं कडवं असं होतं की नामदेव महाराज म्हणतात की यशोदेला की हा तुझा जो ऋषिकेश आहे तो खूप छळतो आम्हाला. त्यावेळेला सद्भक्त सुलोचना भट यायची, तिचा पण आवाज मोठा गोड होता आणि तिला सुद्धा स्वामीजी कधी कधी भजन म्हणायला सांगायचे, अभंग म्हणायला सांगायचे. श्री महाराजांवरचे गोड गोड अभंग ती म्हणायची आणि तेव्हा इतका ठेका धरायचा की ती बोलता मांडता मांडता थांबायची आणि म्हणायची अहो तुम्ही वाजवू नका ना, माझं चुकतंय. तर ते म्हणायचं माझा ठेका बरोबर आहे, तुझं गाणं चुकतंय, तू नीट मी ठेका वाजवतो तसं म्हण. अभंगांच्या बाबतीत स्वामी प्रयोगशील होते. त्यांच्याकडे जशी मंडळी यायला लागली आमच्यासारखी, तर आमच्यासारख्या भसाडेश्वर शास्त्रींना सुद्धा त्यांनी भजनं म्हणायचं धैर्य दाखवलं, भजनं म्हणायला सांगायचं धैर्य दाखवलं आणि ते त्यांनी बरेच वर्ष राखलं सुद्धा ते धैर्य. कितीदा तरी मला केंद्रात अभंग म्हटल्याचं आठवत आहे आणि ते असे गंमतशीर बघून हसायचे. खूप छान झालं असं ते म्हणणं शक्यच नव्हतं. सत्पुरुष जरी झाले तरी सुद्धा त्यांनी किती आपली कृपा किती ताणायची याला सुद्धा काही मर्यादा आहेत. परंतु ते हसायचे असं मान हलवायचे. मग एक तो हा अभंग म्हणतो याचंच त्यांना कौतुक होतं. तो कसा आहे वगैरे याला काही विशेष महत्व नव्हतं. त्यानंतर आपल्या केंद्रामध्ये निलाताई आणि विलास हे साधारण एकाच वेळेला यायला लागले. वेगळ्या वेगळ्या परंपरांमधून आलेले असले तरी सुमारे एकाच सुमाराला यायला लागले. आणि निलाताईकडे ज्ञान प्रबोधिनीच्या पठडीतली खूप सुंदर भजनं त्यावेळेला होती. खेळ मांडी याला वाळवंटी घाई अजूनही आपण सगळे रंगून जाऊन म्हणतो. तो तेव्हा पहिल्यांदा मला निलाताईकडनं ऐकल्याचं आठवतं आणि स्वामीजींना ते खूप आवडले. स्वामीजींचं वैशिष्ट्य असं होतं की एखादी वस्तू गोड दिसली तर ती लगेच आपल्या कामामध्ये सहभागी करायची. एक प्रकारची विलक्षण समावेशकता आणि उदारता त्यांच्या एकूणच दृष्टिकोनामध्ये होती. निलाताईची खूप भजनं आमच्या सगळ्यांची पाठ झाली आणि मग विलास आल्यानंतर तर काय विचारूच नका. विलास पहिल्यांदा मला वाटतं सुषमाताईंच्या दवाखान्यामध्ये तुळशीबागेत केंद्र होतं तेव्हा आला आणि तिथे त्यांनी एक दोन भजनं म्हटली आणि मग त्याला दुकानात नेऊन ऐकवा स्वामींना स्वामींपुढे म्हणायला लावली आणि स्वामींना ती खूप भजनं आवडली आणि त्याच्या भजनांवर मात्र आपलं सगळं केंद्र फिदा झालं. स्वामीजींनी ते त्याच्यात सत्यसाई महाराजांचं नाव आहे आता हे नको वगैरे असं कधीच विचार केला नाही. त्यांच्यामध्ये एक सर्वसमावेशकता त्यांच्या या अभंगांवरनं सुद्धा दिसते. मी सहज विचार करत होतो तर स्वामीजींनी तुकोबांचे, ज्ञानोबांचे, नाथ महाराजांचे, नामदेव महाराजांचे, अन्य वारकरी सांप्रदायिक संतांचे, नरहरी सोनार असोत, सेना न्हावी असोत, सर्वांचे अभंग स्वामीजी म्हणून घ्यायचे. त्याचबरोबर समर्थांचं सुद्धा अभंग भजन ते म्हणून घ्यायचे. ते रामा आकाशी पाताळी आपण सगळे म्हणतो अजूनही, तो तेव्हाच दिला त्यांनी आपल्या केंद्रात आणून प्रसिद्ध केला. त्यावेळेला एक फार सुंदर भजन स्वामीजी म्हणून घ्यायचे. समर्थ संप्रदायातलं होतं. मला आठवलं की मी सांगतो. एक बहिणाबाईंचं होतं, सांगितले करी रे सुमना, सांगितले करी रे, ते सुद्धा एक गोड अभंग. ह्या सगळ्या चाली गजाननराव वाटव्यांनी लावलेल्या, केंद्रात मिलिंदकडनं ते म्हणून घ्यायचे आणि मग नंतर केंद्रात येणाऱ्या काही साधिका सुद्धा ते अभंग म्हणायला लागले. मीनाताई भावे जेव्हा केंद्रात यायला लागले तेव्हा ती समर्थ सांप्रदायिक भजनं किंवा श्रीधर स्वामींची काही काव्य वगैरे असं ती म्हणून दाखवायची. ते सुद्धा स्वामीजींना आवडायचं. त्यांनी म्हणजे वारकरी सांप्रदायिक, धारकरी सांप्रदायिक, दत्त सांप्रदायिक, आपल्याकडे गोखले म्हणून एक सद्भक्त यायचे, तर त्यांना की शांत होई श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता, ते आले की ते दिसले की ते म्हणायचे म्हणायचे बरं का तुम्हाला, की त्यांच्याकडनं ते म्हणून घ्यायचे. आणि इतकं गोड, आणि मी जसं सांगितलं तसं की अशा प्रत्येक अभंगाची एक भावावस्था असते, प्रत्येक अभंगाची एक प्रत्येक अभंगाचं एक व्यक्तिमत्व असतं. ते व्यक्तिमत्व त्या अभंगापेक्षा सुद्धा स्वामीजींच्या चेहऱ्यावर उमटायचं. संत कशा रीतीने एक आरसा होऊन राहतात आपल्यासाठी, त्याचं हे एक अद्वितीय उदाहरण मला जेव्हा जेव्हा स्वामीजींच्या समवेत अभंग ऐकायला मिळाले तेव्हा तेव्हा जाणवलं. मोठा कार्यक्रम असेल कुठेतरी तर उत्तम गाणारी, त्यानंतर मग आपल्या केंद्रामध्ये अजून गाणाऱ्या भगिनी यायला लागल्या. पुरुष मागे मागे पडत गेले, ते अजून मागे मागेच पडत आहेत. हेमाताई आली, त्याच्यानंतर मेधाताई आली, तर हेमाताईचे अभंग सुद्धा कौसल्यचा रामबाई तिने सगळ्यात पहिल्यांदा म्हणलं मला आठवतंय, पंडितकारांच्या केंद्रामध्ये म्हणलं. तर ते स्वामींना इतकं आवडलं, इतकं आवडलं, त्याच्यानंतर कितीदा तरी ते तिला तोच अभंग म्हणायला सांगायचे. आम्हाला वाटायला लागलं तिला काही दुसरं येते की नाही. मग आता आपण सगळ्यांना माहिती आहे की ती सगळं ते म्हणते. पंडितकरांच्या घरी जेव्हा केंद्र व्हायचं त्यावेळेला पंडितकरांच्या मुलींकडनं सुद्धा ते कलावती आईंचे अभंग म्हणून घ्यायचे. प्रत्येक सत्पुरुष किंवा त्यांनी रचलेले अभंग असतील आणि ते गोड असतील तर स्वामीजी त्याचा अंतर्भाव आपल्या कामामध्ये करायचे. आपण लक्षात घ्या की स्वामीजी बोलायचे, स्वामीजी निरूपण करायचे, स्वामीजी प्रबोधन करायचे, परंतु स्वामीजी जेव्हा असे मध्ये मध्ये अभंग ठेवायचे त्या अभंगांचा खूप खोलवर परिणाम व्हायचा. हे जे मध्ये मध्ये जी भजनं व्हायची, अभंग व्हायचे, त्याचा खूप खोलवर परिणाम व्हायचा. त्याचा मोठा संस्कार तिथे जमलेल्या साधकांवर उमटायचा. अनंतराव आठवल्यांचं नंदनंदन नंदनंदन ते त्यांना खूप आवडायचं, ते कोणाकडून तरी म्हणून घ्यायचे. दासगणू महाराजांचं सुद्धा एक भजन होतं, ते तो एक उदय यायचा, उदय कोलटकर म्हणून, त्याच्याकडनं ते जय सच्चिद घन जान की जीवन नारायण तव दासोहम असं एक खूप गोड भजन म्हणजे धून आहे ती म्हणून घ्यायचे ते. आणि त्यांना ती खूप आवडायची. त्यांचं ग्रंथ नवे कादंबरी हा मनोरंजनाची, आपल्याला माहिती आहे दासगणू महाराजांचं ते सबळ पुण्य ज्याचे बुध हो तोची हिलावाची, ज्ञानेश्वरी बद्दलचं जे आहे ते त्यांना खूप आवडायचं. स्वरूपानंदांची भजनं तर त्यांची अत्यंत प्रियच होती. स्वरूपानंदांचे अनेक अभंग ते त्यांनी विशेषत, मला असं आठवतंय की लीलाताई तांब्यांकडनं म्हणून घेतले, आणि लीलाताई तांब्यांचा आवाज भारी गोड होता आणि त्या आवाजात एक विलक्षण आर्तता होती. मला असं वाटतं की स्वामीजींना तेव्हा विचारलं असतं की तुम्हाला खूप हृदयाला जाऊन भिडणारं कोण गातं, तर ते दोन तीन नावं घेतील त्याच्यामध्ये. पहिलं म्हणजे लीलाताईंचं घेतलं असतं त्यांनी, दुसरं म्हणजे मेधाचं घेतलं असतं, मग ताराचं घेतलं असतं, हेमाताईचं घेतलं असतं. ते एकदा असंच, मला तो अभंग आता आठवत नाहीये, पण मेधानी अभंग म्हणला परिमळाची धाव भ्रमर एवढी किंवा असं पण नक्की मी नाही सांगू शकणार, पण तो अभंग ऐकत असताना स्वामीजी स्वामीजींचे भाव भावाची अभिव्यक्ती खूप मर्यादित होती, खूप नियंत्रित होती, मर्यादित म्हणण्यापेक्षा खूप नियंत्रित होती. परंतु त्या दिवशी खरोखरच त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या सगळ्यांना दिसल्या. स्वामीजींचा आवाज त्या दिवशी बदलला बोलत असताना. ते असं म्हटले की माझी अशी इच्छा आहे मेधा की माझा जेव्हा शेवटचा क्षण जेव्हा येईल तेव्हा तू माझ्या बाजूला बसून हा अभंग म्हण. प्रेमळ भक्तांच्या भजनामध्ये रंगलेले स्वामीजी होते. त्यांच्या वाणीला प्रसाद होता. आणि संतांचे जे शब्द आहेत ते त्यांच्या हृदयातून परावर्तित व्हायचे, त्यांच्या मुखावर झळकायचे. आपण बहिरे जरी झालो असतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं असतं तरी आपल्याला कळलं असतं की स्वामीजी अभंग ऐकतात. अशा प्रकारचा भाव आपल्यामध्ये प्रगट होणार नाही, त्यामुळे त्याची मी त्यांच्याकडे प्रार्थनाच करत नाही असं मला वाटतं. परंतु असा भाव त्यांचा होता तो तरी आपल्या हृदयाला जाणवावा एवढीच त्यांच्या भावा चरणांशी प्रार्थना करतो. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की सब संतन की जय जय रघुवीर.